चीनीमंडी.com पॉडकास्ट।
सील केलेली साखर विकून थकीत एफआरपी भागवू, प्रांताधिकारी ढोले। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आरआरसीच्या कायद्याअंतर्गत शिखर बँकेच्या परवानगीनं गोदामातील सील केलेली 40 ते 50 हजार क्विंटल साखर विकून किंवा कारखान्याची स्थावर जंगम मालमत्ता आणि अन्य जमिनी जप्त करून विक्री करून शेतकऱ्यांची थकीत एफआरपी, निवृत्त कामगारांची थकीत देयकं, ऊस वाहतुकीचं भाडं देण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली। प्रांताधिकारी ढोले यांनी टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्यातील जनहित शेतकरी संघटनेच्या बेमुदत धरणं आंदोलनाला भेट दिली, त्यावेळी ते शेतकऱ्यांशी बोलत होते। भीमा कारखान्यानं उपाध्यक्ष सतीश जगताप, कारखान्याचे कार्यकारी संचालक सूर्यकांत शिंदे यांच्याशी चर्चा करून ढोले यांनी कारखान्याची माहिती घेतली। यावेळी जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख म्हणाले, प्रत्यक्ष कार्यवाही हवी। पुढील वर्षी कारखानदारांना गाळप परवाना देताना कर्ज, शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे कसे देणार याची पुराव्यासह माहिती घेऊन गाळप परवाना द्यावा। याप्रसंगी जिल्हा कार्याध्यक्ष विकास जाधव, शामराव पाटील, नाना मोरे, सुभाष शेंडगे, सिद्धराम वाघमोडे, महावीर भोसले, सुभाष वसेकर, बबन भोसले, शिवा आढेगावकर, गणेश काकडे, हरिभाऊ लोंढे, तानाजी मुळे, मारुती भांगे, बाबासाहेब ताड जिलानी, कल्याण भोसले, अरुण गावडे, अंगद वसेकर, अंकुश घुले, सुधाकर पवार, शिवाजी जाधव, सागर सलगर, अरुण सातपुते आदी उपस्थित होते।